चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांची झाली रुची कमी, क्षेत्र घटणार। सततचा दुष्काळ आणि खालावलेल्या पाणी पातळीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊसाचं क्षेत्र कमी होताना दिसत आहे। गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचं प्रमाण कमी असल्यानं शेतकरी ऊस लागवड करणार नसल्याचं दिसून येत आहे। जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्यास ऊस क्षेत्र वाढतं। गेल्या वर्षी ते वाढलं होतं, पण त्यानंतर पावसानं दिलेली हुलकावणी साखर उद्योगाला अडचणीत आणणारी ठरली आहे। याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। गेल्या वर्षी जवळपास 50 हेक्टरवर ऊसाची लागवड झाली होती। हंगाम सुरू झाल्यानंतर पाण्याची उपलब्धता नसल्यानं शेतकऱ्यांना ऊस लवकर घालण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती। या सर्वच कारणांमुळे ऊसाच्या क्षेत्रात निम्म्याहून अधिक क्षेत्रात घट झाल्याचं दिसून येत आहे। यंदा ऊसाचं क्षेत्र 20,000 हेक्टरच्या जवळपास राहिल्याचं दिसून येत आहे। अजूनही यामध्ये घट होईल असं तज्ज्ञांचं मत असून पुढील वर्षी कारखान्यांना शेतकऱ्यांच्या मागं लागण्याची वेळ येईल असं चित्र आहे। ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांकडेच आता ऊसाचं पीक दिसणार असून इतर लोकांना मात्र अन्य पिकांकडे वळावं लागणार आहे। कारखान्यांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार असल्याचं चित्र दिसत आहे।